विविध भारती पुणे, स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं चिखली इथल्या मजूर अड्ड्यावर मतदार जागृती केली. बारामती, इंदापूर, खडकवासला, दौंड, भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. इंदापूरमध्ये मतदार जागृती मंचाच्या वतीनं मतदार यादीत नाव शोधण्याची माहिती देण्यासाठी शिबिर घेण्यात आलं. खडकवासला विधानसभा मतदारसंघात वडगाव बुद्रुक इथं महिला बचत गटाच्या वतीनं विठ्ठल मंदिरात मतदान जनजागृती करण्यात आली. दौंड विधानसभा मतदारसंघात यवत आणि दहिटणे इथं अंगणवाडी सेविका आणि महिला मतदारांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून मतदान जागृती केली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातल्या गावडेवाडी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हिरकणी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी काढली. यावेळी 193 मतदारांकडून मतदान करण्याबाबत संकल्पपत्र भरून घेण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलरनं महायुतीला पाठिंबा दिला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथभाऊ शेवाळे यांनी पुण्यामध्ये दिली. जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं पक्षानं ठरवलं असं शेवाळे यांनी सांगितलं. जागतिक मूत्रपिंड आरोग्य महिन्यानिमित्त पुण्यातल्या नोबल रुग्णालयाच्या वतीनं मूत्रपिंड आरोग्याविषयी जनजागृती उपक्रम घेण्यात आले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी मूत्रपिंडाचे आजार, लक्षणं, निदान आणि उपचार तसंच मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी पोषण आणि आहार याविषयीची माहिती दिली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या पुणे विभागानं येत्या 15 तारखेपासून विविध ठिकाणी जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, पिंपरी चिंचवड, सासवड, नारायणगावसह अन्य आगारांमधून या जादा गाड्या राज्यभर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी सोडण्यात येतील अशी माहिती पुणे विभागाचे नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली आहे. बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विश्वबंधुता साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. यानिमित्तानं दिल्या जाणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वबंधुता पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी आमदार आणि साहित्यिक अॅडव्होकेट जयदेव गायकवाड, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ज्येष्ठ सदस्य नलिनी व्यंकटराव पणसा आणि भारतीय जैन संघटनेच्या वाघोली इथल्या महाविद्यालयाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 12 एप्रिल रोजी पुरस्कारांचं वितरण होईल अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे यांनी दिली आहे. मारवा कला फाउंडेशनतर्फे यंदाचा पंडित नाथ नेरळकर पुरस्कार सुरश्री पंडित मोहनकुमार दरेकर यांना देण्यात येणार आहे. येत्या रविवारी पुण्यामध्ये हे पुरस्कार वितरण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कालपासून पथकराच्या दरात किमान 2.5% वाढ केल्यानं पुणे सातारा आणि पुणे नाशिक महामार्गावरचा प्रवास महागला आहे. पुणे सातारा रस्त्यावरील खेडशिवापूर पथकर नाक्यावर आता हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासाकरता 115 रुपयांऐवजी 120 रुपये दरानं पथकर आकारला जाणार आहे. पुण्याजवळच्या लोणावळा, खंडाळा, मळवली या थंड हवेच्या ठिकाणी आपले आलिशान बंगले पर्यटकांना भाड्यानं देणाऱ्या मालकांवर ग्रामीण पोलिसांनी काही निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार बंगला मालकांना भाडेकऱ्यांची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देणं अनिवार्य करण्यात आले आहे. 2 दिवसांपूर्वी एका बंगल्यामध्ये आक्षेपार्ह चित्रीकरण होत असल्याची घटना उघडकीला आल्यानंतर या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या फिक्की या संस्थेच्या महिला पुणे शाखेच्या अध्यक्षपदी पिंकी राजपाल यांची निवड करण्यात आली आहे. मावळत्या अध्यक्ष रेखा मगर यांनी त्यांच्याकडे नुकतीच अध्यक्षपदाची सूत्र सोपवली. बंगळुरू इथं होणाऱ्या वरिष्ठ महिला गटाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियानं महाराष्ट्रातल्या 6 खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये पुण्यात सराव करणाऱ्या ऋतुजा पिसाळ, अक्षता ढेकळे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय सातारची वैष्णवी फाळके, काजल आटपाडकर, रायगडची मनश्री शेडगे आणि हिंगोलीची भावना खाडे यांना राष्ट्रीय शिबिरात स्थान देण्यात आलं आहे. हे शिबिर 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 39 तर किमान 18.9° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील आणि कमाल तापमान 40° आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 विविध भारतीच्या पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.